नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दिल्ली कार स्फोट प्रकरणी सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा पंतप्रधानांचा इशारा. राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर. राज्यश्रेणीमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक. धाराशिव जिल्हा बँकेला 74 कोटी रुपये भाग भांडवल देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीसही मान्यता. हिंगोली जिल्ह्यात जलप्रकल्पांसाठी 214 कोटी रुपये मंजूर. आणि विविध महापालिकांची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर. आता सविस्तर बातम्या. दिल्ली कार स्फोटाच्या कटात सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. भूतानचे चौथे राजे जिग्मे सिंगे वांगचुक यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त राजधानी थिम्फू इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते. दिल्लीत झालेल्या या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधानांनी आमच्या यंत्रणा या कारस्थानाच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांना शोधून काढतील असं सांगितलं.
आज मैं यहां बहुत भारी मन से आया हूं. कल शाम दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है. मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूं. आज पूरा देश उनके साथ खड़ा है. मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था. विचार विमर्श चलता था. जानकारियों के तार जोड़े जा रहे थे. हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी. इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा.
दरम्यान 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. या दौऱ्यात भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या 1020 मेगावॉट क्षमतेच्या पुनाचांग चू जलविद्युत प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोला इथून दूरध्वनीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद केला. काल दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबाबत राष्ट्रपतींनी अमित शाह यांच्याकडून विस्तृत माहिती घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा होणारच अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत एका बैठकीत बोलत होते. तपास यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत असून त्या तपासाचे निष्कर्ष लवकरच खुले केले जातील असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
फ्रॉम दिस प्लॅटफॉर्म आय विश टू अश्युअर माय सिटिझन्स दॅट द कंट्री लीडिंग इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आर कंडक्टिंग अ स्विफ्ट अँड थारो इन्क्वायरी इन टू द इन्सिडेंट. The findings of the investigation will soon be made public. I want to formally assure the nation that those responsible for this tragedy will be brought to the justice and will not be spared under any circumstances.
दरम्यान दिल्ली कार स्फोट प्रकरणातल्या एका संशयिताच्या वडिलांना जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा इथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं लाल किल्ला 13 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. विविध 10 श्रेणींमध्ये दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात राज्यश्रेणीमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी ही माहिती दिली आहे. येत्या 18 तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. नाशिक नागपूर धाराशिव जिल्हा बँकांना 827 कोटी रुपये भाग भांडवल देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीनं बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याच्या हेतूनं हा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यात नाशिक जिल्हा बँकेला 672 कोटी, नागपूर जिल्हा बँकेला 81 आणि धाराशिव जिल्हा बँकेला 74 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्हा बँकेची स्थिती सातत्यानं खालावत असल्यानं या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्तांना निर्देश देण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील न्यायालयांचा परिसर तसंच न्यायाधीश निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 8282 सुरक्षा रक्षक नियुक्तीला तसंच 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालातील शिफारशींचा कालावधी आणखी 1 वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हिंगोली तालुक्यातील डिग्रस साठवण तलाव प्रकल्प आणि त्यासाठीच्या 90 कोटी 61 लाख रुपयांच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या प्रकल्पातून हिंगोली तालुक्यातील डिग्रस लोहगाव आणि दाटेगाव या गावातल्या 603 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या सुकळी साठवण प्रकल्पासाठी 124 कोटी 36 लाख रुपयांची तरतूद करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचं तसंच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याचं अनावरण केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित होते. बोधचिन्ह स्पर्धेचे विजेते भुसावळचे वीरेंद्र पाटील आणि घोषवाक्य स्पर्धेतल्या विजेत्या परभणीच्या सिद्धी देसाई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. महापालिकेतल्या 115 नगरसेवकांपैकी 58 जागा महिलांसाठी राखीव, तर इतर मागास प्रवर्गासाठी 31, अनुसूचित जातीसाठी 22 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 जागा आरक्षित झाल्याची घोषणा मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली.
29 प्रभागामध्ये 115 जागासाठी अनुसूचित जाती 22 पैकी 11 महिलांसाठी राखीव, अनुसूचित जमाती 2 पैकी 1 राखीव, ओबीसीचे 31 पैकी 16 महिलांसाठी राखीव, सर्वसाधारणच्या 60 पैकी 30 राखीव आज या सोडतीनी आणि तसेच नेमून देण्याच्या प्रक्रिया या ठिकाणी समाप्त करण्यात येत आहे.
नांदेड महापालिकेच्या आरक्षण सोडतीनुसार एकूण 81 नगरसेवकांपैकी 41 महिला नगरसेवक राहतील. अनुसूचित जातीच्या 15 जागा, अनुसूचित जमातीच्या 2, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या 21 आणि खुल्या प्रवर्गातल्या 43 जागांचं आरक्षण आज महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या उपस्थितीत जाहीर झालं. जालना महानगरपालिकेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सभागृहात काढण्यात आली. जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली 16 प्रभागातल्या एकूण 65 नगरसेवक पदांसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग आणि सर्वसाधारण या वर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं. आगामी निवडणूक काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून 11 जणांना जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा आजपासून सुरू झाली. यासाठी विद्यापीठानं 33 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. 3,55,000 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षाही आजपासून सुरू झाल्या आहेत. नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यात एकूण 124 परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होत आहेत. सुमारे 1,20,000 विद्यार्थी विविध शाखांच्या परीक्षेत सहभागी झाले आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षक आणि परिवेक्षीय यंत्रणेची तालुकास्तरीय विनोबा भावे ऍप कार्यशाळा आज बीड इथं पार पडली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ऍपचा प्रभावी वापर करावा अशी सूचना बीडच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी यावेळी केली. इजिप्तमध्ये कैरो इथं सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सम्राट राणा यानं काल सुवर्णपदक जिंकलं. एअर पिस्तूल गटात वैयक्तिक जागतिक विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दृष्टीबाधित महिलांच्या पहिल्या 2020 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. भारत आणि श्रीलंका यांच्याकडे संयुक्तपणे या स्पर्धेचं यजमानपद असून या स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये होणार आहे. अंतिम सामना श्रीलंकेत कोलंबो इथं होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दिल्ली कार स्फोट प्रकरणी सहभागी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा पंतप्रधानांचा इशारा. राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर. राज्यश्रेणीमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.